श्रोते हो, आज दिनांक 19 फेब्रुवारी असे आहेत आजचे दिनविशेष. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरी इथं जन्म झाला. याच दिवशी 1473 पोलिश खगोलशास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म झाला. पृथ्वी गोल असून स्वतःभोवती फिरत असते आणि सर्व ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात ही कल्पना त्यांनीच रूढ केली. आणखी एक शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. या माणसानं आपल्या 84 वर्षाच्या आयुष्यामध्ये 1000 अधिक शोध लावले. त्यातील मुद्रित टेलिग्राफ 1871, 1877 फोनोग्राफ आणि विजेवर चालणारा देवा 1879. याशिवाय चलचित्रपटाला लागणारी यंत्रसामुग्री हा देखील थॉमस अल्वा एडिसन यांचाच शोध. या शोधांच्यामुळे मानवी जीवनामध्ये क्रांती झाली. यामधल्या फोनोग्राफ या यंत्राचा शोध 1878 त्यांना लावला आणि 19 फेब्रुवारी 1878 या दिवशी या शोधाचं पेटंट एडिसन यांनी घेतलं. या पेटंटचा क्रमांक 200521 असा होता. काळ्या चकचकीत तबकडीवर कोरलेलं संगीत आणि ते ऐकण्यासाठी एक कपी, तबकडी गरगर फिरवणारी योजना आणि ती फिरत असताना त्यावर वर खाली होणारी सुई असा तो सगळा सरंजाम होता. श्रोते हो, याच दिवशी 1915 सर्व्हंट्स ऑफ इंडिया या सोसायटीचे संस्थापक थोर नेते नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचं निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात गोखले इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. भारत सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट प्रसिद्ध केलं आहे. विख्यात गणितज्ञ, संशोधक आणि लेखक डॉक्टर केशव लक्ष्मण उर्फ भाऊजी दफ्तरी यांचं याच दिवशी 1956 निधन झालं. याच दिवशी 1956 स्वातंत्र्य आंदोलनातील एक प्रमुख नेते, विचारवंत आणि प्रजा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आचार्य नरेंद्र देव यांचं निधन झालं. आणि 1974 या दिवशी मुंबईजवळच्या समुद्रामध्ये तेलक्षेत्राचा म्हणजेच बॉम्बे हाय तेलक्षेत्र याचा शोध लागला.